तुमच्या मते केपीएल प्रोग्राम कार्यक्रम हे का आहे आणि तो का केला गेला?
केपीएपीमध्ये मुख्यतः केंद्र प्रमुखांचे ज्ञानाचं दृढीकरण होते. केंद्र प्रमुखांच्या ज्ञानाचं दृढीकरण आणि केंद्र प्रमुखांचं सक्षमीकरण हे महत्त्वाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये.
मग केपीएल कार्यक्रमात तुमची भूमिका काय होती?
शिक्षकांना जाऊन मार्गदर्शन, प्रत्यक्षात मुलांना जाऊन त्याचं मार्गदर्शन करणे. म्हणजे थोडक्यामध्ये एखादा गोष्ट कशी लिहायची, प्रथम त्या मुलांना आपण त्यांच्या भाषेतूनच सगळे करायला लावलेलं होतं, परंतु त्यांना कुठेतरी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येण्यासाठी त्यांची भाषा स्वीकारून आपण त्यांना मार्गदर्शन केलं.
तुमच्या अंतर्गत किती टेक क्लस्टर आहेत?
माझ्या अंतर्गत आता 4 क्लस्टर आहे.
4 आहे सध्या. गुड. ओके. केपीएल कार्यक्रमात तुम्ही कधी आणि किती काळ सहभाग घेतला होता?
केपीएलपी अंतर्गत जवळजवळ 2019 आपण त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्याच्यामध्ये आणि अजूनपर्यंत चालू जे आता सध्या खंड पडलेला होता, म्हणजे प्रोग्राम काही चालू नव्हता, पण आता पुन्हा जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे ती.
मग 2016 पण ट्रेनिंग झाली होती ना?
हा 2016 झाली असेल, पण 2019 जास्त सहभाग घेतला होता.
ओके. आणि ते कार्यक्रमात तुमची प्रथम जबाबदारी कोणती होती?
प्रथम जबाबदारी शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि हा प्रोग्राम काय हे त्यांना समजावून सांगणे ही पहिली जबाबदारी होती. आणि केपीएलपी अंतर्गत जे आपण जे पॅम्प्लेट जे पुरवले होते ते त्यांना समजावून सांगणे आणि त्या पद्धतीने तो कार्यभाग करून घेणे किंवा ते त्यांच्याकडून तशा प्रकारचे त्यांनी शिक्षकांना सांगून किंवा मुलांमध्ये बसून ते आपण ते पॅम्प्लेट पूर्ण करून घेण्याचं.
ओके. मग तुम्ही तुमच्या कामाचा 1 आठवड्याचा वर्णन करू शकता?
म्हणजे एका शाळेमध्ये जाऊन
एक आठवडा तुम्ही काय काय?
1 आठवड्यामध्ये पॅम्प्लेट दिली होती आम्हाला, त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना शब्दावर नंतर वाक्यावर ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नव्हतं त्यांना त्यांनी जरी नुसतं बोललं तरी चालेल, लिहिता येत नव्हतं बोललं तरी चालेल म्हणून ते पण स्वीकारलं. हळूहळू त्याही विद्यार्थ्यांना हळूहळू बोलू लागले आपल्याला लिहिता आलं पाहिजे म्हणून ते पण त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना मानव म्हणून विद्यार्थ्यांनाही ती गोडी लागली, मला पण आता लिहिता आलं पाहिजे, माझं काहीतरी लिहिता आलं पाहिजे, जे आहे ते आपण प्रथम स्वीकारलं एक आठवड्यात.
मग तुम्ही कोविडच्या पूर्वी 1 आठवड्यात किती शाळेमध्ये भेट घेतात?
एकच शाळेमध्ये घेतली होती कोविडच्या. एकच शाळेमध्ये जी आपल्याला वाटत होती का ही शाळा काहीतरी करू शकेल किंवा जिथे मुलं उपस्थित राहतात ती शाळा एकच घेतली होती.
कोविडच्या दरम्यान एकच. तुम्ही PLCत भाग घेतला होता?
हो, PLCमध्ये भाग घेतला.
सांगा ना त्याच्याबरोबर काय होतं ते.
PLCमध्ये थोडक्यामध्ये एक प्रोग्राम ठरवलेला होता.
हो
बरोबर. पॅम्प्लेट दिलेली होती आपल्याला, बाबा ठराविक पिरियडमध्ये काय करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे, अशी त्याच्यामध्ये भाग होते. आणि त्या भाग पद्धतीने PLCमध्ये आम्ही मीटिंग लावून पुन्हा म्हणजे आजची मीटिंग, आज झालेला भाग पुढच्या मीटिंगमध्ये पूर्ण करायचं असा PLCचा भाग होता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थ्यांकडून काय करून घेतलं किंवा तुम्ही काय प्रोग्रेस केला
हे
त्याच्याकडून करायचं.
मग तुम्हाला समर्थन पुरवण्यात PLCची भूमिका तुम्हाला कशी वाटली?
चांगली होती भूमिका, चांगली होती आणि मार्गदर्शनही चांगली होती जी PLC जी घेणार होती. ते
अजून काही स्टोरी टाईप काही सांगा ना.
स्टोरी टाईप म्हटल्यानंतर आमच्याकडे त्या मॅडमचं नाव
एक्झाम्पल
एक म्हणजे आमच्याकडे एक महाले सर म्हणून होते.
हो.
महाले सरांनी आता त्यांची या KPLP अंतर्गत PLC अंतर्गत त्यांची शाळा युनिव्हर्सिटीने पण त्यांची दखल घेतली त्या शाळेची. आणि ते घेतल्यानंतर ते महाले सर आम्हाला त्या PLCमध्ये खूप छान प्रकारे मुलं कसे वर्णन करतात, मुलं कसे गोष्टी तयार करतात, त्यांच्या भाषेत सुद्धा म्हणजे त्यांची आपली जी बोलीभाषा होती त्या बोलीभाषामध्ये सुद्धा ते आपल्याला सांगत होते त्या PLCमध्ये. म्हणजे चांगले अनुभव आपल्याला ते सांगत होते आणि त्याच्याने आपल्याला चांगलं प्रोत्साहन मिळत होतं.
सर मग जेव्हा तुम्ही आदिवासी भागातील गेला होता शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी, त्यावेळी तुम्ही तुमच्या कामात काही बंद केला होता का? ओके, बंद करू. जेव्हा तुम्ही आदिवासी भागातील गेला होता शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी, त्यावेळी तुम्ही तुमच्या कामात काही बदल केला होता का?
पहिले ते तिथली बोलीभाषा पहिले तर ज्ञात करून घेतली विद्यार्थ्यांची कशी बोलतात, कारण प्रमाण भाषा वापरून काही फायदा नव्हता. त्यांची बोलीभाषा शिकर आणि बोलीभाषेकडून हळूहळू प्रमाण भाषेकडे आपण गेलो होतो. याचा बदल केला थोडं, म्हणजे बोलीभाषा बऱ्याच प्रमाणात आपण स्वीकारली होती त्यांच्याशी.
आणि दुसऱ्या भागामध्ये कसा एक्सपिरियन्स होता तुम्हाला?
दुसऱ्या भागामध्ये पण तसंच, कारण हा आदिवासी भाग असल्यामुळं पूर्ण आदिवासीच भाग होता, त्यामुळे बोलीभाषेचा जास्त प्रभाव होता ना.
लॉकडाऊन दरम्यान तुम्ही तुमच्या कामात कसे बदल केले?
लॉकडाऊनच्या कामामध्ये जेवढे विद्यार्थी आपल्याला बोलवता येतील तेवढे आपण बोलवले होते, पण असं सामाजिक अंतर ठेवून वगैरे, कारण गावातल्या पण आम्ही शाळेत न बोलवता त्यांना प्रत्यक्षात एखाद्या गावामध्ये चांगली जागा असेल त्यांच्या त्या पद्धतीने आमच्या शिक्षकांनी सुद्धा तसंच केलं आहे KPLP अंतर्गत.
ते तुम्ही कोणत्या लॉकडाऊन दरम्यान ते कोणत्या विषयामध्ये म्हणजे काही भाग घेतला होता का ऑनलाईन लर्निंगमध्ये?
ऑनलाईनला आमच्याकडे रेंज नसल्यामुळे आम्ही काहीच ऑनलाईन कोणत्याच प्रकारे भाग घेतलेला
नाही घेतला होता. ओके,
खेड्यामध्ये तेवढा प्रकार चालत.
मग कोविडच्या काळात तुम्हाला कोणाची अडचणी जास्त अडचणी आली
कोविडच्या काळामध्ये?
प्रॉब्लेमचा हँडल कसं केलं
तुम्ही कोविडच्या काळामध्ये? पालकांचं फार हे होतं,
पालकांचं
त्यांचे, आणि ते घाबरत होते स्वतः, तरी देखील आम्ही त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, कारण कसं बाहेरून आलं, पूर्वी कसं बाहेरून आल्यानंतर बाबा त्याच्यावर खूप खेड्यामध्ये आम्हाला येऊन पण दिसत नव्हतं, तरी देखील थोडेफार त्यांना समजावून सांगून वगैरे खूप दूर अंतर ठेवून आणि विद्यार्थ्यांना आपण तेवढं देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच शिक्षकांच्या मार्फत जास्त करण्याचा प्रयत्न केला आपण
त्याच्यामध्ये. ते मुलं ते येतात त्यावेळी?
मुलं येत होती तिथे,
पण
खूप अंतर ठेवून आपण आणि कमी पण येत होती.
मग कोविड-19 लॉकडाऊनच्या परिणामातून तुम्ही काय शिकला?
ते थोड्या प्रकारचं बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांशी जास्त संपर्क करता आला नाही त्याच्यामध्ये कोविड-19 आणि त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांना आपण नाही, पण काही विद्यार्थी असे होते की त्यांना आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो, आणि काही ठराविक असे घरामध्ये चांगले खेड्यामध्ये पण एक दोन घरं अशी होती की त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन होतं, त्याच्या मार्फत पण आपण देण्याचा प्रयत्न केले जास्त नाही.
मग केंद्र प्रमुख म्हणून अनुभवलेला हा पहिला परीक्षण कार्यक्रम होता KPLP या पूर्वी?
नाही, केंद्र प्रमुख म्हणून हा पहिलाच होता, म्हणजे केंद्र प्रमुखाचं सक्षमीकरण हा पहिला प्रोग्राम छान होता KPLP.
याच्या पूर्वी?
पूर्वी याच्या पूर्वी ते ट्रेनिंग व्हायचे आमचे, पण
कसं
राज्य लेवलला व्हायचे, MOT म्हणजे त्याचं MOT मोटिवेशनसाठी वगैरे, SLDP असे प्रोग्राम व्हायचे, पण असे ते फक्त कोणाचं केंद्र प्रमुखांना पण प्रत्यक्षात काम करण्यासाठी त्याचं विद्यार्थ्यांजवळ जाऊन रूट लेवलला जाऊन काम करण्याचं त्याचं एवढं प्रत्यक्ष त्याच्या काम होतं.
म्हणजे हा KPLP हे प्रोग्राम सक्षम निर्माण करण्यातील ठळक मुद्दे काय होते?
ठळक मुद्दे म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी विद्यार्थी व्यक्त झाला पाहिजे, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, मी पण काहीतरी करू शकतो, मी पण लिहू शकतो, वाचू शकतो, मी लेखक बनू शकतो, मी कवी बनू शकतो, असं प्रकार.
हे कार्यक्रमातून तुम्ही शिकलेल्या 3-4 महत्त्वांच्या कल्पना करू शकता?
हां, विद्यार्थ्यांना म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना स्वतःची गोष्ट स्वतः तयार करता आली. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे ते विद्यार्थ्याचं कल्पना चित्र करता तयार आलं, म्हणजे एखादी गोष्ट असेल तर त्यांनी काल्पनिक चित्र पण स्वतःची तयारी केली मग पृष्ठावर वगैरे, आणि स्वतःचं नाव देऊन ते लेखक बनल्याचा आनंद ते अनुभवत होते.
अजून काय?
अजून म्हणजे विद्यार्थ्यांनी खरंच खूप फरवर्ड कॉन्फिडन्स, मेन म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स खूप आलेला त्यांना, आणि ते स्वतः असे आम्ही आपण ज्यावेळेस कार्यक्रम ठेवले मोठे ते म्हणजे ठराविक केंद्र मिळून 4-5 केंद्र मिळून असं आपण ते कार्यक्रम ठेवले, त्या कार्यक्रमामध्ये स्वतः ते व्यक्त होत होते एवढ्या मोठ्या, म्हणजे आपण ज्यावेळेस पाहुण्यांना बोलत होतो त्यांच्यासमोर ते व्यक्त होत होते. आम्ही प्रोग्राम ठेवलेला होता विक्रमगडमध्ये, खूप छान मोठा प्रोग्राम झाला होता त्यावेळेस.
तुम्ही ते डेटा ॲनालिसिस मॉडेलमधून शिकण्याच्या तुमच्या कामात कसा उपयोग केला? ते एक मॉड्यूल होतं ना डेटा?
हां, डेटा मॉड्यूल होतं, पण ते कोणता विद्यार्थी कुठे आहे म्हणजे त्याच्यामध्ये डेट त्या मॉड्यूल्समध्ये, आणि त्याला आपल्याला कुठे न्यायचं त्याच्यासाठी काय करायला लागेल हे आपल्याला डेटाचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला
ते केला तुम्ही. ओके, ते अजून एक होतं ना वर्ग निरीक्षण मॉड्यूल, त्याच्या कसं तुम्ही तुमच्या कामात उपयोग केला? वर्ग निरीक्षण मॉड्यूल पण होता ना, त्याच्याबद्दल काही सांगा ना.
म्हणजे ती चित्र निरीक्षण केल्यानंतर ते त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी पहिले चित्र दाखवल्यानंतर तो स्वतःमुळे त्याच्यामध्ये त्याला असं वाटत, मी त्याला आम्ही सांगितलं होतं तू स्वतः आहे तिथे आणि स्वतः त्याच्यामध्ये राहून आणि तू हे कर. प्रथम त्यांना 3-4 ओळी लिहिता आल्या, कोणाला 2 ओळी लिहिता आल्या, पण नंतर त्यांना हळूहळू मात्र विद्यार्थी 10-10 ओळी पण लिहू शकले चित्र वर्णन करताना ते वगैरे. पहिले ज्यावेळेस आपण चित्र दाखवलं त्यांना आणि स्वतःची ते गोष्ट तयार करू लागली त्या चित्रावर, प्रथम त्यांना 2-3 ओळ्या असं यायला लागलं, बाबा इथे हे कावळा आहे, कावळा झाडावर बसलेला आहे. नंतर मग असं एक उदाहरण सांगायचं, ते पतंग आहे, पतंग उडवता एक मुलगा पतंग उडवते, पण त्याच्यानंतर ते विद्यार्थ्यांनी सखोल त्याच्यामध्ये बघून आणि 10 ओळी 12 ओळी 20 ओळी असे सुद्धा
विद्यार्थी
स्वतः लिहिले. पण त्यांना आपण एकच तेवढ्या वेळेस थांबलो नाही, त्यांना अजून वेळ दिली आपण, बाबा नाही अजून तुम्हाला काय लिहिता येईल का ते.
मग हा विभागासोबत प्रकल्पावर कोणकोणत्या बाहेरील भागीदार किंवा संस्था काम करत होते
काय काय
हे प्रोग्रामवर कोणतेही विभागासोबत या प्रकल्पावर कोणकोणत्या बाहेरील भागीदार किंवा संस्था काम करत होत्या?
नाही
नाही
आपणच करत होतो.
आपण दुसऱ्या कोणकोणत्याही संस्था होता का?
नाही
नाही या कार्यक्रमावर काम करताना तुम्हाला कोणत्या प्रमुख समस्या आल्या? समस्या
मूळ म्हणजे समस्या ही एकच आली का, आपल्याला विद्यार्थ्यांची बोलीभाषा होती ती. दुसरी गोष्ट पालकांचा सहभाग त्याच्यात महत्त्वाचा होता आणि पालकांना आपल्याला दाखवायचं होतं का तुमचा मुलगा काय करू शकतो, पण प्रथम आपल्याला तोच जास्त प्रॉब्लेम निर्माण झाला का पालक सहभाग जास्त घेत नव्हते. ज्यावेळेस पालकांना समजलं का आपलं आम्ही ज्यावेळेस आपण मीटिंग लावतो पालक सभा लावतो त्या पालक सभेमध्ये ज्यावेळेस दाखवलं का बाबा हा तुमचा विद्यार्थी आहे, हा तुमचा मुलगा आहे, हा मुलगा बघा कसा तुम्हाला त्यांनी गोष्ट स्वतःची तयार केली की बघा कसं तुम्हाला आणि ज्यावेळेस हळूहळू पालकांना समजलं का बाबा आपला विद्यार्थी म्हणजे आपला मुलगा पण काहीतरी करू शकतो, तर त्यावेळेस त्यांना ते पहिले पालकांची जास्त पालकांचा सहभाग कमी होता, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ते नेटचा प्रॉब्लेम होताच जर ऑनलाईन ते कोविड
ऑनलाईन,
पण तो एक प्रॉब्लेम होता, पण ज्या पालकांचा सहभाग कमी होता पण हळूहळू पालकांचा सहभाग वाढत गेला.
मग या कार्यक्रमात काम करण्यात तुमच्या अनुभवातील ठळक मुद्दे कोणते होते?
मेन ठळक मुद्दे हे होतं नेमकी हा प्रोग्राम काय हा समजून घेणं होतं. त्यासाठी आलेले जे काही आपले सिक्यूचे जे प्रतिनिधी होते ते छान प्रकारे स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व होऊन ते आम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेत होते. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर जे प्रोग्राम लागत त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःला व्यक्त करावं लागत होतं. त्याच्यानंतर आम्ही शाळेवर जाऊन शिक्षकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही आम्ही ते करत होतो आणि शिक्षक त्याप्रमाणे भाग घेऊन आणि ते प्रकारे विद्यार्थ्यांकडून करून पण घेत होते आणि आम्ही स्वतः देखील आठवड्यातून 1-2 वेळा जाऊन काय प्रोग्राम काय त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाला हे बघत होतो.
आणि हा KPLP प्रोग्राममध्ये कोणता भाग तुम्हाला जास्त आवडला?
विद्यार्थी व्यक्त होता स्वतःचा कॉन्फिडन्स विद्यार्थी गोष्ट तयार हाच भाग खूप छान आवडलेला.
तुम्ही शिक्षकांच्या गरजा कशा ओळखल्या?
मेन म्हणजे शिक्षकांना आपल्याला काय आवश्यक आहे त्याच्याकडे आणि मेन म्हणजे हा प्रोग्राम KPLP नेमकी त्यांना समजला पाहिजे. यासाठी प्रथम शिक्षकांचीच आम्ही प्रथम 2 शाळा घेतल्या होत्या आणि त्या 2 शाळांच्या शिक्षकांना आपल्याला असा असा प्रोग्राम करायचा आणि त्यांनी सांगितलं सर असा असा प्रॉब्लेम कसा त्या प्रॉब्लेम सोल्युशन करण्याचा प्रयत्न आपण केला त्यांनी त्यांच्यामध्ये काय होईल पण हे होऊ शकते
हा
पूर्ण कॉन्फिडन्स त्यांना आपण दिलं होतं आणि त्याच्यासाठी आपण रॅन्डमली पहिल्या शाळा घेतलेल्या होत्या आणि त्यांचा प्रोग्रेस बघून आणि ते शिक्षक पण इन्वॉल्व्ह झाले त्याच्यामध्ये.
ओके, आणि शिक्षकांना त्यांच्या धड्यांचे नियोजन करण्यासाठी तुम्ही कसे समर्थन दिले?
त्यांना त्यासाठी त्यांना सांगितलं तर तुम्हाला जो काही वेळ घेता येईल विद्यार्थ्यांसाठी आपल्याला तो वेळ तुम्ही तुमच्या वेळापत्रकाच्या बाहेर जाऊनही हा कार्यक्रम करा, जेणेकरून आपल्याला त्याचं आउटपुट चांगला दिसेल. त्यासाठी त्यांना समर्थन केलं होतं, त्याचे
समर्थन केलं होतं. मग तुम्ही विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक कशी वापरली?
पाठ्यपुस्तक वापरण्यापेक्षा आम्ही इतर जे गोष्टीची पुस्तकं होती आपल्याला पुरवलेली होती जिल्हा परिषदकडून. जवळजवळ त्यावेळेस आम्हाला 200-250 बंच गोष्टीचं पुरवलं, ते प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही वाचायला दिलं होतं.
प्रत्येक विद्यार्थी
प्रत्येक विद्यार्थ्याला वाचायला दिलं होतं आणि काही आम्ही ठिकाणी रजिस्टर ठेवलं होतं. त्यांना विचारलं तुझी किती पुस्तकं वाचून झाली आतापर्यंत. विद्यार्थ्यांना अशी त्याच्यानंतर गोडी निर्माण, मी भरपूर मी पुढे जाईल, माझ्या पुढे हा जाईल, याच्या पुढे हा जाईल, असं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं. आणि मग ते सांगायला म्हणजे धडाधड पुस्तक वाचू लागलं. पुस्तकं वाचल्यामुळे त्यांना लिहिण्यासाठी एक एक कल्पना सुचू लागल्या. का बाबा त्या गोष्टीची पुस्तकांचा जास्त आम्ही वापर केला, पाठ्यक्रमापेक्षा आम्ही गोष्टीच्या पुस्तकांचा वापर जास्त केला.
मग वर्गातील निरीक्षण दरम्यान तुम्ही अध्यापकांच्या कोणत्या पैलूवर लक्ष केंद्रित केलं?
तर विद्यार्थ्याला जर एखादा आपण हे दिला, पॅरेग्राफ दिला, थोडक्यात त्याला तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्याला तो किती समजला आणि तो समजलं की नाही हे पाहण्यासाठी, म्हणजे नुसतं वाचन नको तर तो समजला पाहिजे, त्याला समजपूर्वक त्याला वाचता आला पाहिजे आणि त्याच्यावर विचारलेलं गोष्टी प्रश्नाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. याच्यावर जास्त डिस्कशन करता आलं पाहिजे. नुसतं वाचणं महत्त्वाचं नव्हतं एखादा पॅरेग्राफ, पण तो किती त्याला समजलं
त्याला
इम्पॉर्टंट होतं.
तुम्ही किती वेळा वर्गांचे निरीक्षण केले?
आठवड्यातून 2 वेळा तरी ते एका शाळेसाठी द्यायचो आम्ही.
आणि तुम्ही किती शिक्षकांचे निरीक्षण केले आणि कोणत्या कालावधीत?
आता KPLP जेव्हा मी विक्रमगड होतो, मी आता नवीन इथं आलेलो आहे, मी आता जे बोलून राहिलो विक्रमगडचं बोलून राहिलेलो आहे. मी आतापर्यंत KPLP मी जवळजवळ माझे 22 शिक्षक होते, या 22 शिक्षकांचं मी निरीक्षण केले.
22 शिक्षकांचं. जेव्हा तुम्ही वर्गाचं निरीक्षण केलं तेव्हा शिक्षकांच्या सरावा प्रमाणिक होतं ते तुम्हाला कसं ओळखलं?
म्हणजे निरीक्षण केल्यानंतर शिक्षकांचं
सांगत
शिक्षक प्रामाणिकपणे ओळखले. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनाच आपण विचारलं किंवा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचंच आपण इव्हॅल्युएशन केलं आणि त्याला समजलं की विद्यार्थी शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत म्हणून.
मग वर्गाचं निरीक्षण करण्यासाठी तुम्ही एखादा साधन किंवा प्रोटोकॉल वापरला आहेत का? निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कसं निरीक्षण केलं?
प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मी निरीक्षण करण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जास्त केलं ते वर्गाचं. विद्यार्थ्यांना गोल बसून त्यांच्यामध्ये बसून आपण काम केलेलं आहे. प्रोटोकॉल तो जास्त वापरला आपण, कारण का निरीक्षण केलं तर ते कुठेतरी आपल्याला ते त्याला बोलतात ना आपण फॉर्मली होते त्याच्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये जाऊन आपण त्यातलेच आहोत हे दाखवून आपण ते काम केलेलं आहे.
मग वर्गाच्या निरीक्षण दरम्यान तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आले?
फरक पडला विद्यार्थ्यांमध्ये, कॉन्फिडन्स आला विद्यार्थी. आपण विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी पटन सर मी करायला लागले. पूर्वी एक पूर्ण बोटवरती यायचं नाही, त्याच्यानंतर मात्र भरपूर असे बोटवरती करायला लागले सर मी, म्हणजे त्यांना व्यक्त होण्यासाठी ते उत्सुक झाले.
मग फीडबॅक दिल्यानंतर तुम्ही शिक्षकांच्या प्रगतीच्या निरीक्षण कसं केले?
शिक्षकांना पण समजलं की आपल्याला नेमकी काय करायचं आहे.
अभिप्राय दिल्यानंतर
फीडबॅक आपण गेलो, तुम्ही काय केलं वगैरे त्यांना विचारून त्यांचं पण थोडीशी चर्चा करून जास्त करून त्यांच्याशी चर्चा केली, आपण डिस्कस जास्त केलं आणि आपल्याला काय करायचंय ते कारण शिक्षक पण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत होते.
मग शिक्षकांचं व्यावसायिक शिक्षणासाठी कृती आराखडा, त्याला ॲक्शन प्लॅन म्हणतात ना, तयार करण्यासाठी तुम्ही काही कसा स्ट्रॅटेजी यूज केलं?
तर विद्यार्थ्यांना ज्या प्रॉम्प्टेडप्रमाणे आपण त्याचं डेटा तयार केलेला,
डेटा
समजा 10 विद्यार्थी आहे तर 10 विद्यार्थीमध्ये 2 विद्यार्थी व बाजून त्यांना वाचताच येत नाही, 2 विद्यार्थ्यांना वाचलेलं समजत नाही किंवा अशा प्रकारचा डेटा केल्यानंतर मग विद्यार्थ्या त्या पद्धतीने त्यांना आपण मार्ग शिक्षकांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्यांना, कारण आपण शिक्षकांपर्यंत जास्त पोहोचू शकत होतो, विद्यार्थ्यांना कमी वेळ आम्ही देऊ शकत होतो,
कारण
चार चार केंद्र होते.
बरोबर.
जेवढं आपल्याला शिक्षकांना देता येईल तेवढं देत होतो आपण. असं
किती केंद्र होते तुमचं?
त्यावेळेस ते तीन केंद्र होते,
तिकडे
तीन केंद्र इकडे चार केंद्र आहे.
ओके, जास्त आहे ना केंद्र तीन.
भरपूर होते ना.
मग तुमच्या पाठिंब्याला प्रतिसाद देणारे शिक्षक ते कोण आहेत, आणि जे प्रतिसाद देत नाही त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक आहेत का?
नाही नाही, प्रतिसाद देणारे सर्व शिक्षक
सर. पण ते कोण आहेत?
शिक्षकच होते.
शिक्षक होते,
दुसरे कोण असणार?
तुमच्या पाठिंब्यामुळे तुम्ही शिक्षकांच्या सरावात अभिप्रदात पाहिलेला सकारात्मक बदली काही होते?
थोडक्यात शिक्षक पूर्वी आपलं पुस्तक घेऊन काही विद्यार्थ्यांना सांगत होतं, क्रमिक पुस्तक घेऊन जे आपलं आहे ते करिक्युलम टाईप. पण त्याच्यानंतर शिक्षक पण स्वतःच्या गोष्टी सांगू लागला, स्वतःचे अनुभव सांगू लागला, आणि त्यानुसार म्हणजे थोडे ते अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊनच त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं. त्यांनी म्हणजे तोच भाग घेतला नाही का विद्यार्थ्यांना मी हा धडा शिकवतो, मग ते आलं की नाही बघण्यापेक्षा आपण आपल्या ज्या आजूबाजूच्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगून आणि त्याच्यामध्येच त्यांनी केलं, इन्वॉल्व्ह केलं विद्यार्थ्यांना जास्त.
मग तुम्ही फक्त शाळेच्या दरम्यान शिक्षकांच्या भेटात की शिक्षकांनी तुम्हाला मोबाईलवर म्हणजे मेसेज केला
या शाळेच्या दरम्यानच भेटून वगैरे?
शाळेच्या दरम्यान
व्हॉट्सअप वगैरे नाही?
नाही. ओके, मग शिक्षकांचे खरे प्रश्न काय आहे? के पी म्हणून तुम्ही तुमच्या कामातून समजून घेऊ शकता.
शिक्षकाचा पहिला
खरा प्रश्न
असा आहे की विद्यार्थ्यांची उपस्थिती. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांची बोलीभाषा, म्हणजे विद्यार्थ्यांना आपण जे प्रमाण भाषेतून शिकवल्यानंतर तेवढं काही त्यांना रिस्पॉन्स भेटत नाही त्यांच्या बोलीभाषेप्रमाणे झालं. आणि काही शिक्षक असे होते का त्यांना ती बोलीभाषा तेवढी काय अवगत नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना थोडासा तो पण प्रॉब्लेम निर्माण झाला. आम्ही त्या स्थानिक शिक्षकाचा जास्त आम्ही घेतला, म्हणजे त्याच्यामध्ये स्थानिक शिक्षकाला जास्त इन्वॉल्व्ह केला आम्ही, का जेणेकरून बाबा सांग तुझ्या विद्यार्थ्यांना या भाषेत काय होतं वगैरे. आणि ह्यात ज्या काही गोष्टी आहेत शक्यतो, आणि ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये नेटचा प्रॉब्लेम, अँड्रॉईडचा खूप प्रॉब्लेम होता, कोणाकडे अँड्रॉईड नव्हतं वगैरे, त्यामुळे संपर्क कमी होता. पण आम्ही जेवढे स्थानिक शिक्षक होते, स्थानिक शिक्षकांना पहिलं बोलीभाषेकडे जी त्यांना माहिती प्रमाण भाषा त्यांची होतीच, बोलीभाषेतून त्या विद्यार्थ्यांना जास्त आम्ही कॉन्फिडन्स दिला. पहिली
बोलीभाषेत
पहिला कॉन्फिडन्स जास्त दिला. आत्ताही म्हणाले सर जी एक मुलगी होती त्या आम्ही स्वतः उदाहरण बघितलं की ती बोलीभाषेतूनच तिने अतिशय छान गोष्ट सांगितली तिची. म्हणजे पूर्वी ज्याला त्यांची आजी आजोबा सांगत असतील त्या गोष्टी त्या बोलीभाषेतून सांगत, पण त्याच्यानंतर त्याच विद्यार्थ्यांनी प्रमाण भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. हा तो चेंजेस आहेत के पी एल पी एम अंतर्गत मध्ये,
म्हणजे भाषेच्या भाषेचा
जास्त प्रमाण जास्त वय होतं.
मग शिक्षकांना त्यांचे प्रश्न सोडवले जात आहे असे वाटतात का?
हो, वाटले.
मग जरा आता ते केपील प्रोग्राम तुम्हाला रेटिंग करायचे आहे की कसा होता 1 ते 5 च्या अंदर? 1 म्हणजे यशस्वी प्रोग्राम झालं, अयशस्वी, सरासरी यशस्वी, चांगलं व मोठं यश असे रेटिंग 1 ते 5.
माझ्या पाहण्यामध्ये, विक्रमगड पाहण्यामध्ये आम्ही खूप मोठं यश बघितलेलं आहे एका केंद्रामध्ये.
हो,
म्हणजे तो राबवला गेला प्रत्यक्ष, खूप छान पैकी राबवला गेला, त्याला 5 रेटिंग देऊन
मी
अनुभवलेला.
तुम्ही अनुभवलेला?
बदल झालेला. आपल्याला मनुष्यबळ कमी असल्यामुळे कदाचित आपल्याला काही गोष्टी नसेलही करता आले, पण काही ठिकाणी असं प्रोग्राम खूप छान प्रकारे होता, तर प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेले अनुभवलेले आणि मोठं यश प्राप्त झालेले.
मग ते अधिक यशस्वी करण्यासाठी काय करायला आले? अधिक यशस्वी करण्यासाठी
आमच्याकडे एकच केंद्र असावं. आम्ही सरकारी आता 5 केंद्र आहे जवळजवळ, कक्ष अधिकारी आहे, नंतर इतर आमच्याकडे असतात. आम्हाला तेवढं वेळ देता येत नाही, वेळ देता आला पाहिजे आम्हाला. बस
वेळ
सर्वात महत्वाची, त्या शाळेला वेळ देता आली पाहिजे.
प्रॉब्लेम हे की केंद्र जास्त
असल्यामुळं कामाचा ताण जास्त असतो,
ताण जास्त
लक्ष आपल्याला,
आणि ते पेपर वर्क
तर खूपच आहे.
हा, त्या सांगा ना त्याच्याबद्दल.
काही अंडर 4 क्लस्टर
चार क्लस्टर
अजून काही
बस तेवढंच नाही, आम्ही फक्त एकच सांगतो आम्हाला वेळ त्या प्रत्यक्ष शाळेवर
जायला, वर्कलोड
वर्कलोड कमी नको आम्हाला, वर्कलोड जो ॲज ॲज इट ठेवा, पण कोणता आम्हाला वेळ थोडं शाळेवर देण्याचा प्रयत्न करायचा,
शाळेवर
जेणेकरून आम्ही तिथे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करू शकतो.
मग तुम्ही स्वतःला कसे पाहिलं, एक निरीक्षण किंवा मार्गदर्शन म्हणून?
मी स्वतःला त्या विद्यार्थ्यांसारखंच बघितलं, खूप आनंद वाटायचं ज्यावेळेस विद्यार्थी बोलत होते आणि त्यांच्यामुळं माझंही लहानपण जाणवत होतं. मी पण आम्ही पण लहानपणी आम्ही खेड्यातूनच आलेलो होतो,
बरोबर,
लहानपणी आम्ही अशीच भाषा बोलत होतो, हेच अनुभव मी विद्यार्थ्यांना माझ्यामध्ये, मी त्या विद्यार्थ्यांना मी माझ्यामध्ये बघत होतो स्वतःमध्ये ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस, ज्यावेळेस ते व्यक्त होत होते त्यावेळेस, असं ज्यावेळेस त्या गोष्टी सांगत होते स्वतःच्या त्यावेळेस.
मग ते सर्व शिक्षा दरम्यान के पी म्हणायचे की त्यांना त्यांच्या कामात योग्य ती करण्यासाठी अधिक अधिकार हवे आहेत,
ते बरोबर आहे ना, कारण योग्यरित्या जे काम आहे तेच काम पाहिजे. शिक्षकांमध्ये ही पोस्ट त्यासाठी निर्माण केली होती गुणवत्ता वाढीसाठी थोडी
विद्यार्थ्यांची,
त्याच्यानंतर आपल्याला प्रशासकीय बाजू जास्त आले ना.
मग अधिकार मिळाल्यानंतर तुम्हाला मदत झाली असेल
असतं तर
आम्हाला वाटतं का?
बरोबर आहे, अधिकार मिळाला असता नक्कीच फरक पडला असता, तुम्हाला अजूनही फरक पडू शकता, पण असे काम ते करायचे ते करणार आहे.
मदद क्या किया मतलब हायर ऑफिसर से हेल्प क्या क्या मिला आपको?
हायर ऑफिसर जो प्रोग्राम है वो तो आप ये करते थे ना, वो हायर ऑफिसर से पूछ के ही करते थे ना.
अच्छा,
उसका परवानगी लेके ही करते थे.
हायर ऑफिसर से आपको जो हेल्प मिले क्या क्या हेल्प मिले थे इसके लिए?
हायर ऑफिसर से मिले
जो आपके ऊपर जो है उससे आपको क्या क्या मदद मिली वो पूछ रहे.
त्यांनी आम्हाला मदत केली नाही, हा प्रोग्राम आपल्याला राबवायचा आहे यासाठी त्यांनी मदत केली, त्यांच्या परीने त्यांनी खूप मदत केली, मीटिंग घेण्यास परवानगी दिली, के पी एल पीची पी एल सीची मीटिंग घेण्यास परवानगी दिली, त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला, त्यांनी सहभाग घेतलेला आपल्याला.
मग तुम्हाला तुमच्या संवादामध्ये फरक जाणवला का, पुरुष व महिलामध्ये काय फरक होतं?
फरक जाणवून चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला, चांगला पुरुष पुरुष स्त्री पुरुष स्त्री असा कोणता भेद वगैरे
नाही, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स आहे ना जेव्हा तुम्ही पुरुष काम करतात पुरुषासाठी, जेव्हा महिला शिक्षक होती ते एक्सपिरियन्स कसा होता?
महिला शिक्षक तेवढे तळमळीने भाग घेत होते, तेवढे तळमळीने भाग घेऊन उलट महिला शिक्षकांमध्ये पण चांगला अनुभव बघायला भेटला.
ओके, मग तरुण आणि व
वृद्ध शिक्षकाचा कोणताही
नाही नव्हता आणि तरुण
तरुण वगैरे असं काही नव्हतं.
मग जेव्हा तुम्ही आदिवासी भागातील जातात तेव्हा त्याच्याबद्दल काही सांगा, आदिवासी ग्रामीण निमशहर भागातील काम करणारे शिक्षक त्यांच्यामध्ये काय बदल होतं?
ते चांगल्या पद्धतीने
डिफरन्स काय होतं?
डिफरन्स काही नव्हतं, फक्त शहरी भागातून आलेले शिक्षण बोलीचं बोलीभाषेचं प्रमाण थोडं प्रॉब्लेम, पण जे स्थानिक शिक्षक होते ग्रामीण भागात राहणार त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना हे केलंच आहे आणि आम्ही सांगितलं त्या पद्धतीने की आम्ही बोलीभाषा म्हणजे स्थानिक शिक्षक आहे तो तिथला स्थानिक शिक्षक त्याचा आम्ही उपयोग करून घेतला बोलीभाषेसाठी, म्हणजे यांना पण त्या जे कोण शहरी भागातून आले शिक्षक आहेत बाहेरून आलेले शिक्षक आहेत त्यांना त्याचा फायदा झाला आणि स्थानिक शिक्षकांचा
झाला. शाळेच्या मुख्याध्यापकाशी तुमचे परस्पर संबंध कसे होते?
मुख्य चांगले होते,
मग काय सांगा काहीतरी.
मुख्याध्यापकालाच प्रथम आपण सांग काय प्रोग्राम आहे, मुख्यतः शाळेच्या मुख्याध्यापकाला सांगत आणि मेन म्हणजे ग्रामीण भागात शाळा असल्यामुळे दोन शिक्षक असायचे, मुख्याध्यापक आणि शिक्षक हा भेद फार कमी आहे ग्रामीण भागामध्ये. मी मुख्याध्यापक आहे कुठे, मुख्याध्यापक कुठे जिथं सात आठ शिक्षक एका ठिकाणी काम करतात त्यांचा मुख्याध्यापक असतो त्यावेळेस ते चांगला असतो, पण ग्रामीण भागामध्ये फार शक्यतो दोन शिक्षक शाळा असल्यामुळे मुख्याध्यापकाचा काही संबंध नसतो.
काय संबंध?
आपण शिक्षक म्हणूनच चांगल्या बाबा सहकारी शिक्षक आणि मुख्य शिक्षक त्याला बोलतात का, तर त्याला ते सगळी कामं बघावी लागतात शाळेची, म्हणून तर मुख्य संबंध चांगले होते त्यांचे.
मग तुम्हाला कोणत्या प्रकारचा सहकार्य मिळाला मास्टर फॅसिलिटेटर व कोचतून? ते मास्टर फॅसिलिटेटर कोच होते ना, ते सहकार्य काय मिळालं तुम्हाला?
प्रत्यक्ष मास्टर होते ना ते आमचा आढावा घेणार, आढावा घेतल्यानंतर तुम्ही किती शाळांना भेटी दिल्या, काय अनुभव आला, आम्ही सांगितल्यानंतर असं आल्यानंतर किंवा आम्हाला ज्यावेळेस गरज पडली तर ते मार्गदर्शन पण करत होते, सर तुम्ही असं नाही असं करा सर, या पद्धतीने जा, आमच्या समस्या होत्या त्या पण आम्ही त्यांना सांगितल्या, जे मास्टर ट्रेनर होते त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगून त्यांच्या पद्धतीने आम्हाला करून घेतला सर. आम्हालाही त्याच्यातलं बऱ्याचपैकी माहिती बऱ्यापैकी माहिती नव्हतं, पण त्यांनी कसं करायचं त्यांचं ज्ञान जास्त असल्यामुळे आम्हाला फायदा झाला त्यांचा, त्यांनी चांगलं सहकार्य मास्टर ट्रेनर.
मग शिक्षण विभागातून काही सहकार्य मिळाला तुम्हाला?
शिक्षण विभागाने जर राबवलं तिथे शिक्षण विभागाने त्याला चांगला रिस्पॉन्स दिला म्हणूनच आपल्या जिल्ह्यापासून प्रोग्राम होता हा, आपला पालघर जिल्हा होता त्या जिल्ह्यापासूनच हा प्रोग्राम के पी एल पी ला राबवला गेला, आपल्याचकडे वसईमध्ये पण छान प्रकारे प्रोग्राम झाला.
मग तुम्ही कार्यक्रम भागीदारासोबत तुमच्या अनुभवाचे वर्णन करू शकता, त्यांनी तुमच्या भूमिका कशा केल्या, तुमच्या कामावर कसा परिणाम झाला मास्टर फॅसिलिटरचा, युनिसेफ, सी के,
सी के जे झालं सी के,
हां ते सांगा ना.
सी के प्रत्यक्ष मॅडमचं नाव तोंड असं म्हणजे येऊन आम्हाला मस्त चांगलं छानपैकी मार्गदर्शन करत आढळले. आणि मेन म्हणजे त्यांनी कधी असं तुमचं चुकता हा शब्द वापरला नाही, आपण जोडू, आपण जोडू तुम्हाला तुमच्या या प्रोग्रामला किंवा तुम्ही जे सांगता त्याला मी जोडते, अजून तुम्ही असं केलं असतं सर तर अजून छान झालं असतं, किंवा आपण असं करूया अशा प्रकारचं छान त्यांनी विश्वासात घेऊन कॉन्फिडन्स देऊन आणि तो कार्यक्रम चांगला सिकेन
सिकेन. आणि मास्टर फॅसिलिटर किंवा कोच
तेच येणार आमच्याकडे सिक्युचे जास्त यायचे.
मग हा के पी एल पी प्रोग्राम अनेक ब्लॉकमध्ये वाढला आहे, तुम्हाला के पी एल पी कार्यक्रम राज्यभर वाढवण्याचे बाजूने आहात तुम्ही?
हो आहे.
कसं म्हटले
जसं प्रोग्राम केला तसं के पी एल पी आता मध्ये कोविडमुळं तो कदाचित थंडवला असेल, पुन्हा त्याचं अपडेट करून त्यांच्या पद्धतीने केलं तर एक छान प्रोग्राम आहे आणि विद्यार्थ्यांचा खरंच नक्कीच फायदेशीर गोष्ट
फायदेशीर
खूप बघितलं फायदा होताना खूप बघितलेला
आहे बघितलेला
के पी एल पीचा खूप फायदा झालेला आहे. पण तो एकच माझं मत असं की एकच प्रोग्राम असू द्या
एकच प्रोग्राम असू द्या
हा कोणता तो आहे तो के पी एल पीचा तो एकच प्रोग्राम. भरपूर प्रोग्राम येतात एखादी संस्थे म्हणाला सांगते आम्हाला आपल्याला असं करायचं आहे, दुसरे म्हणजे आपल्याला असं करायचं आहे, एकच असू द्या. पूर्वी वाचन लेखन प्रोग्राम आला होता तो पण खूप छान झाला, पण त्याच्यानंतर तो थांबला, पण त्याच्यानंतर वाचन लेखन झाल्यानंतर हा जो शिकवणी आपला हा जो प्रोग्राम आहे के पी एल पी तर विद्यार्थ्यांना खरंच ते वाचनातून त्यांना व्यक्त होता, मी परत परत वापरतो व्यक्त होत आलो होतं हे स्वतः अनुभवलेलं आहे, म्हणून एक छान प्रोग्राम आहे असं. म्हणजे आता गरज आहे, आता जे पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, पूर्वी एका ओळीत उत्तरे द्या, दोन ओळीत उत्तरे द्या, दहा ओळीत उत्तरे द्या, पण आता तसं नाही, आता पॅरेग्राफ येतो, पॅरेग्राफ येतो दहावीला बरोबर, ते पॅरेग्राफवर प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न काय असे विचारले जात नाही, ते पॅरेग्राफचा सारांश काय ते उत्तरामध्ये लिहायला लागते. म्हणजेच विद्यार्थ्यांना हा जो प्रोग्राम होता हा त्यांना स्वतः व्यक्त होता आलं होतं, स्वतः समजता आलं, समजपूर्वक त्यांना वाचन करता आलं होतं, आणि हाच त्यांना त्यांच्या भविष्यात उपयोगी पडणार पुढे दहावी बारावी नंतर.
याच्यापूर्वी ते वाचन लेखन प्रोग्राम होता ना, त्याच्याबरोबर काय काय सांगा
छान झालं होतं, म्हणजे त्याच्या ठराविक कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना तेवढं आलं पाहिजे होता, हा चांगला प्रोग्राम होता.
ते कोण कंडक्ट केलं होतं
ते कोण मला वाटतं असं प्रथम संस्थेने केलं.
प्रथम कधी झालं होतं ते?
तरी पण आता या गोष्टीला 10-11 वर्ष झाले असते.
10-11 वर्ष. आणि त्या प्रोग्राम आणि हे के पी एल पी मध्ये काय फरक तुम्हाला दिसला?
फरक पडण्याचे मला ते एकमेकानं हे होते पूरक होते. इथं लेखन वाचन यायला पाहिजे होतं, पण ते वाचन लेखन वाचन ठीक होतं, पण इकडे याच्यामध्ये तेच वाचन समजपूर्वक आणि तेच वाचन स्वतः पण लिहिता आलं पाहिजे, स्वतः पण तिथे सांगता आलं पाहिजे, स्वतः तिथे आपल्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे, ह्या गोष्टी आजच्या प्रोग्राममध्ये होत्या के पी एल पी मध्ये. बरोबर वर्णन करता आलं पाहिजे एखाद्या गोष्टी त्याच्या शब्दामध्ये म्हणा किंवा त्या भाषेमध्ये, तसंच हा पूरक एकमेकांना मी सांगेन पूरक आहे हा प्रोग्राम.
म्हणजे हा के पी एल पी प्रोग्राम तुम्हाला सगळे मॉड्यूल तुम्हाला कळलं, आपको लगता है कुछ नया चीज इंट्रोड्यूस करना चाहिए इसमें आपके हिसाब से, अभी इतना साल से आप एक्सपीरियंस है, कुछ सोचिए कि कुछ नया चीज लाया जाए इस प्रोग्राम के अंदर.
मराठीमध्ये मराठीत इंग्लिश मध्ये येणार होतो, त्याच्यामध्ये असं आहे की जर याच्यामध्ये आपण जर अजून एक भाषा चेंज केली
भाषा कुठली भाषा?
मराठी.
हां
बरोबर, आपण सगळं आता मराठी मध्ये
करतो. हो हो.
तर थोडंसं वरच्या वर्गासाठी माझं असं मत होतं, सातवी आठवी साठी जर आपल्याला इंग्लिश मध्ये असं जर काय करता आलं तर नक्की त्याचा फायदा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना. म्हणजे हेच हाच प्रोग्राम पण आपण लहान वर्गासाठी नाही करूया, मोठ्या वर्गासाठी, जेणेकरून थोडंफार
सातवी आठवी दहावी,
सातवी आठवी आता दहावी पर्यंत वर्ग नसतात आपल्याकडे, शक्यतो सातवी आठवी सहावी सातवी आठवी साठी आपल्याला हाच प्रोग्राम पण साध्या भाषेमध्ये, इंग्लिशच्या साध्या भाषेमध्ये आणता आला तर खूप छान होईल, त्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला.
आणखी काही तुम्हाला बोलायचं आहे?
नाही आता तुम्ही आला तिथं आम्ही तुमच्या या कार्यक्रमाला आधी चांगलं सहकार्य केलं, चांगलं मानलं पण चांगली गोष्ट आहे. आता आले पाहिजे, फक्त आमचं एकच म्हणणं का आम्हाला ते तो प्रोग्राम राबवण्यासाठी वेळ
वेळ
वेळ महत्वाचा.
अभी इतने साल से आप टीचिंग फील्ड में है, थोड़ा आपका खुद का ओन एक्सपीरियंस बताने, कैसा लगा आपको ये फील्ड है? मराठीमध्ये
प्रोग्राममध्ये ना,
हां या प्रोग्राम कुठलाही चालेल, मराठीमध्ये सांगा कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा, एवढा अनुभव आहे तुम्हाला ते सांगा.
टीचिंगमध्ये तर असू दे समजा, पण जास्त शाळा बघितल्या त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा अनुभव आला. थोडा समाजामध्ये थोडासा फरक असतो, एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजदार समाज असतो, एखाद्या ठिकाणी एकदम थोडासा बुरसटलेला समाज असतो, अंधश्रद्धा असते वगैरे त्यांच्यामध्ये. चांगला जो चांगला सुसंस्कृत समाज आहे त्याच्याकडून विद्यार्थी चांगले शिकताना बघितले, इकडे जरा खूप त्रास झालेला आहे. पण ज्यावेळेस एक ठिकाणी मी आपटीसारख्या ठिकाणी शाळा होती माझी, त्या आपटीसारख्या ठिकाणी दोन्ही समाज मिक्स होते, 50-50%
समाज,
एक कुणबी समाज एक आदिवासी समाज.
कुणबी
कुणबी
कुणबी आणि
शेतकरी बोलतो ना, थोडीशी सदन आहेत नदीमध्ये. पण मी बघितली त्यांचे विद्यार्थी चांगले शिकत होते आणि हे विद्यार्थी काही शिकत नव्हते. त्यांच्याकडं म्हणजे आदिवासी समाजाकडं ही काम करणारे लोक आहेत आपल्याकडं, शेतकऱ्यांकडे जाऊन जमिनीवर काम जमिनीसाठी काम करणारे, शेतीसाठी काम करणारे. पण माझ्या कुठेतरी ते लक्षात आलं का अजूनही इथे एकही मुलगा आदिवासी मुलगा दहावी पास झालेला नाही.
कुठं?
आपटी गाव म्हणून आहे वाड्यात, आपल्या जवळ आपल्या विक्रमगड तालुक्यामध्ये. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं आणि मी ठरवलं की आपण चांगला होतो, ती विद्यार्थी ॲबसेंटी फार राहायचे. त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना संध्याकाळी 4 वाजता ज्यावेळेस घ्यायला जायचो, संध्याकाळी जाणार मग त्यावेळेस फुलं पटावर असायची, पण ते मग नदीवर झाडाखाली इकडे तिकडे वगैरे राहायचे. मग मी असे 1-2 विद्यार्थी जवळ सोबतीला घेऊन त्यांना आणण्यासाठी जायचो किंवा त्यांच्या पालकांना सांगायचो पकडण्यासाठी, धावण्यासाठी बॉडी गार्ड ते घेतल्यानंतर त्या पकडायचं, काय भेटायचे काय भेटायचे नाही असं असं हळूहळू करतं. परंतु मला त्याचा विरोध व्हायचा, शेतकरी जो समाज आहे
ते कशाला विरोध करतात?
गुरुजी गुरुजी तुम्ही जर ह्या पोरांना शिकवलं तर मग आमच्याकडचे कामं कोण करेल इथे, वर कोण करे काय?
तुम्ही काय सांगितलं?
नाही तसं नाही, मला इथे एक तरी विद्यार्थी आदिवासी चांगला करून दाखवायचं आहे. बाय देव मी 70 इयर्स त्याच्यामध्ये काम केलं तिथे त्या खेड्यामध्ये, मी त्या विद्यार्थ्यांना शिकवलं. आत्ताही तिथले विद्यार्थी जरी गेले तर आत्ताही माझ्या जोडीला तुम्ही घेऊन गेले मला तिथं, तर ते बघा कधी आदिवासी विद्यार्थी कोण BSc झालं आहे, कोणी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहे. पहिली नर्स करून दाखवली माझी पदवी झालेली, एक विद्यार्थीनी नर्स पहिली करून दाखवली जी वारली समाजाची होती,
वारली समाजाची.
ती नर्स करून खूप एक्सपिरियन्स शिकवण्यामध्ये, आपण शिकवण्यामध्ये चांगलं होतं. आता उलट असं वाटायला लागलं KPP केंद्र प्रमुखांपेक्षा ते शिक्षक असतात छान प्रकारे आपल्याला,
असं त्यांना वाटलं,
मला
वाटतं.
म्हणजे खूप म्हणजे त्यांच्यासाठी प्रयत्न केले, पण आताही चांगल्या प्रकारे ते शिकतात वगैरे. मी तिथल्या शिक्षकाची आत्ता सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये आहे, 15 वर्ष झाले मला तिथे सोडून. पण तिथल्या शिक्षकाला म्हणतो बघ माझी शाळा आहे चांगलं त्याचं चालू असं, शिक्षक पण चांगला अजून पण मी त्या शिक्षकाशी कॉन्टॅक्ट मध्ये ती शाळा कुठे आहे अजून.
आता पण तुम्ही शाळेमध्ये व्हिजिट देता तुम्ही, कुठल्या कुठल्या शाळा?
ते इकडूनच्या शाळा आपल्या आता इथेच भेटी देतो इथे, इकडे कासटवाडी केंद्रामध्ये 16 शाळा आहेत.
16 शाळा?
16 शाळा आहेत त्याच्यामध्ये, 16 शाळांना व्हिजिट करायचं.
लय 16 म्हणजे
4-5 शाळाचे रस्ता नाही,
रस्ता नाही
चालत लागतो तिथे.
मग 3 क्लस्टर आहे ना तुमचं?
4 क्लस्टर.
आणि किती शाळा एक्झाम्पल?
नियर अबाउट 65.
65
એટલે નંબર તો વધારી છે
તરી. પણ ઠીક છે, આમને સહાયક કેન્દ્ર પ્રમુખ દિલેલે, અસિસ્ટન્ટ દિલેલે.
કેટલી કેન્દ્ર પ્રમુખ?
તીન અસિસ્ટન્ટ દિલેલે.
તીન અસિસ્ટન્ટ તુમ્હાલા?
જેને કરું જો વર્કલોડ, પેપર વર્કલોડ હોય તો.
હા, પેપર વર્કલોડ બરોબર.
તો તમારા અસિસ્ટન્ટ છે?
હા, તીન. તે પણ પહેલે શિક્ષક હોતે, પણ
શિક્ષક
હતા.
શિક્ષક હતા.
હા,
એટલે શીખવતા પણ.
શીખવતા પણ.
કામો પણ કરતા.
કામે પણ કરતા.
ચાર ક્લસ્ટર મેં ટોટલ કિતના સ્કૂલ હૈ આપકા અંદર? એન્ડ
કિતના સ્કૂલ્સ? નંબર નિયર અબાઉટ 65 રે.
65 સ્કૂલ્સ.
એન્ડ હાઉ યુ મેનેજ ટુ? કૈસે આપ
લંબા લંબા યહાં સે વાડા સે આતા હું?
હાં, લેકિન ચલેગા યે હમ લોગ કિસી કો નામ હમ કિસી કો નહીં બતાએંગે.
25-30 કિલોમીટર કે અંદર ભી ફિર સે વાપસ ઘૂમના પડતા હૈ અભી વિઝિટ કરના હૈ તો.
અચ્છા,
યહાં
સે તો આપકા ઘર કિધર હૈ? યહાં પર
વાડા.
વાડા તો વાડા સે આપકો રોજ ટ્રેવલ
100 કિલોમીટર તો રોજ ટ્રેવલ સે વો છોડ કે?
ઓકે.
તો આપ આપ એક સ્કૂલ મે એક મહિના મે એક સ્કૂલ જાયેગા વો કૈસે કરતે આપ?
ઉને અભી વૈસે એક દો એક મહિને મે દો દિન જાતા એક સ્કૂલ મે.
એક મહિને મે દો બાર જાતા
વો જો સ્કૂલ હે ના અપના અસિસ્ટન્ટ કરતા હૈ.
હા.